आपला क्षमाभिलाषी आहे, कारण बऱ्याच दिवसांनी, जवळपास 8 वर्षांनी मराठी बोलण्याचा सराव मला राहिलेला नाही. परंतु बऱ्याच भक्तांनी मला हे निवेदन केलं की मी मराठीमध्ये प्रवचन द्यायला हवं, त्यामुळे आपल्या सर्वांच्या विनंतीला लक्षात ठेवून आजचं हे प्रवचन मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. व्याकरणामध्ये काही चुका घडल्या तर कृपा करून मला क्षमा करा. तर समस्त वैदिक ग्रंथांमध्ये मानव जीवनाचे लक्ष काय आहे हे फार सुंदर रीतीने वर्णन करण्यात आलेले आहे. वैदिक ग्रंथ आपणास सांगतात, असतो मा सद्गम, तमसो मा ज्योतिर्गम, मृत्योर्मा अमृतम गम. आज आपण या भौतिक जगामध्ये राहत आहोत, हे भौतिक जगत असत आहे, क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. वैदिक ग्रंथ आपण सांगतात की या नाशवंत जगातनं निघून आपण भगवंतांच्या धामी गेलं पाहिजे. भगवंतांचं ते धाम शाश्वत आहे, चिरकालीन आहे, आणि त्याला सतधाम असे म्हणतात. असतो मा सत्कमया, नाशवंत अशा या जगातनं निघून भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करा. तमसो मा ज्योतिर्गम, हे जग अज्ञान रूपी अंधकाराने भरलेले आहे. अज्ञान रूपी अंधकाराच्या या जगातनं निघून ज्ञान रूपी जे आध्यात्मिक जगत आहे, ज्ञानाच्या प्रकाशाने देदीप्यमान झालेले असे आध्यात्मिक जगत आहे, तेथे आपण गेले पाहिजे. तमसो मा ज्योतिर्गम, मृत्यूर मा अमृतम गम. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणार आहे. श्रीमंत असो वा गरीब असो, मोठा असो छोटा असो, गोरा असो काळा असो, भारतीय असो किंवा अमेरिकी असो, पशु असो किंवा मनुष्य असो, त्याला निश्चितच मृत्यू येणार आहे. एकेवेळी एका जंगलामध्ये एक माणूस चालून जात होता आणि त्याच्या समोर एक मोठा वाघ आला आणि वाघाने विचार केला की मी या माणसाला आता खाणार आहे. हा माणूस म्हातारा होता. हा म्हातारा माणूस वाघाला म्हणाला की हे पहा, मी आता फार म्हातारा झालेलो आहे, माझं रक्त फार गरम आहे, माझं रक्त फार थंड आहे, त्यामुळे तुला या थंड रक्तामध्ये काही मजा येणार नाही. त्यापेक्षा एखादा तरुण व्यक्ती घे, आणि तरुण व्यक्तीचा जर तू रक्त पिलास तर तुला आनंद येईल, कारण तरुण व्यक्तीचं रक्त जरा गरम असेल, माझं थंड रक्त पिऊन तुला काय मजा येणार आहे. वाघ म्हणाला, हे पहा, आज माझा कोल्ड ड्रिंक पिण्याचा मूड आहे. तर तरुण असो किंवा म्हातारा असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, मृत्यूरूपी वाघ जेव्हा आपल्या समोर येतो, मृत्यूरूपी वाघ कोणाही व्यक्तीमध्ये भेदभाव करीत नाही. म्हणून वैदिक ग्रंथ आपणास म्हणतात की आपण या भौतिक जगतामधनं निघून, मृत्यूरूपी या संसारामधनं निघून भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती केली पाहिजे, जिथे मृत्यू नाही, जन्म नाही, जरा नाही आणि व्याधी नाही. श्रील प्रभुपाद जे आमच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य आहेत, एक फार सुंदर उदाहरण देत असत. एकदा ते म्हणाले की जर एखादा थोब्याचा गाढव असला आणि थोब्याच्या गाढवाच्या खांद्यावर भरपूर ओझ जर थोब्याने ठेवलं असेल आणि थोबी या गाढवाला तळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करतोय, तळ्याकडे नेऊन ते कपडे धुवायचे आहेत, म्हणून गाढवाला तळ्याकडे नेण्याचा नितांत प्रयत्न हा धोबी करत आहे, परंतु गाढवही फार हट्टी आहे, फार जिद्दी आहे, कितीही प्रयत्न धोब्याने केले तरी देखील गाढव काही हलायला तयार नाही. प्रभुपाद म्हणाले, गाढवाला जर तळ्याकडे न्यायचं असेल तर गाढवाला तळ्याकडे नेण्याच्या 3 कृती आहेत, 3 मार्ग आहेत. सर्वप्रथम गाढवाला एक ताजे रसाळ गाजर दाखवा. छान ताजे रसाळ गाढव गाजर जर गाढवासमोर तुम्ही हलवले तर गाढवाला वाटेल, हो थोडा पुढे सरकलो की मला गाढव.
बॉलिवूड हॉलिवूडच्या नटा नटांकडे नटींकडे आपले आकर्षण जास्त असते. भगवंतांचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक मंदिरांमध्ये देवळांमध्ये आजकाल जात नाहीत. आजकाल आधुनिक सभ्यतेतील देवळे म्हणजे चित्रपटगृह, हिंद माता आणि वेगवेगळे जे चित्रपटगृहे आहेत ते आजकालची आधुनिक मंदिरे आहेत. प्रभुपाद म्हणत असत, काही ना काही करून जर आपण भगवंतांच्या सौंदर्याकडे आकृष्ट झालो तर आपण देखील भगवतधामाच्या वाटेवर वाटचाल करू शकू. तर एकदा एक म्हातारी जंगलातनं जात होती आणि एक तरुण माणूस तिथे आला. म्हातारी निश्चितपणे अगदी एक काठी घेऊन खाली पाहत पाहत वाकत चाललेली होती. हा तरुण माणूस म्हातारीकडे आला आणि म्हातारीला विचारू लागला, अध पश्यसि किम वृद्धे पतितम तव किम भुवि. वृद्धे, अगं म्हातारे, अध पश्यसि किम, खाली काय पाहतेस? पतितम तव किम भुवि, तुझं काही हरवलेलं आहे का जमिनीवर? तू शोधते आहेस? म्हातारी म्हणाली, रे रे मूर्ख न जानासी. अरे मूर्ख, तुला ठाऊक नाही मी काय शोधत आहे? गतम तारुण्य मौक्तिकम, माझ्या तारुण्याचा हरवलेला मोती मी शोधते आहे. माझा तारुण्याचा मोती हरवला आहे आणि म्हणून मी शोधते आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल, एखादा म्हातारा माणूस असला तर काय करतो? काठी घेतो, वाकलेला असतो बिचारा आणि खाली पाहत असतो. काय शोधतोय? हरवलेला तारुण्याचा मोती. या जगाचे जे सौंदर्य आहे ते नाशवंत आहे. या जगाचे जे सौंदर्य आहे ते क्षणभंगूर आहे. परंतु भगवंतांचे जे सौंदर्य आहे, भगवंतांचे सौंदर्य चिरकालीन आणि शाश्वत आहे. दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम नावाचे एक शहर आहे आणि श्रीरंगम नावाच्या या शहरामध्ये श्री रंगनाथ भगवंतांचे अवाढव्य भव्य मंदिर आहे. श्रीरंगम या शहरामध्ये श्री वैष्णव संप्रदायाचे आचार्य श्रीपाद रामानुजाचार्य वास करत असत. जशी मंदिरांमध्ये प्रथा असते, दररोज सायंकाळी भगवंतांच्या जी उत्सव मूर्ती असतात त्या उत्सव मूर्तींची शोभायात्रा निघते, दिंडी निघते. कीर्तनामध्ये ढोल लेझिम घेऊन भगवंतांची शोभायात्रा काढतात. तर एके दिवशी रामानुजाचार्य भगवान श्री रंगनाथांच्या शोभा मूर्तीसहित या शोभायात्रामध्ये चालले होते. मोठमोठे ढोल लेझिम वाजत होते, ढोल नगाडे वाजत होते. जणू काही ढोल लेझिम आणि नगाड्यांचा हा आवाज आकाशापर्यंत पोहोचलेला होता. अशा परिस्थितीमध्ये रामानुजाचार्यांनी पाहिलं की शेजारीच एक तरुण व्यक्ती उभा होता आणि या तरुण व्यक्तीच्या हातामध्ये एक छत्री होती. वेळोवेळी तो छत्रीची जी छत्रीचं जे ठिकाण आहे ते बदलत होता. ना रामानुजाचार्यांना मोठे आश्चर्य झाले, हे काय, इथे एवढा मोठा आवाज होतो आहे, इथे भगवंतांच्या नामाचे कीर्तन चालले आहे, तरी देखील हा माणूस भगवंतांकडे लक्ष देत नाही. या मोठ्या आवाजाने देखील त्याचे लक्ष वेधित केलेले नाही. म्हणून स्वतः श्रीपाद रामानुजाचार्य या तरुण व्यक्तीकडे गेले हे पाहण्यासाठी की हा व्यक्ती कुठल्या अशा वस्तूमध्ये मंत्रमुग्ध झालाय की स्वतः भगवंत चालून आले तरी देखील त्याचे लक्ष भगवंतांकडे नाही. रामानुजाचार्य समोर आले आणि त्यांनी काय पाहिलं? हा तरुण व्यक्ती एका स्त्रीचे सौंदर्य पाहण्यामध्ये इतका मंत्रमुग्ध झाला होता की एवढा मोठा आवाज होत होता, कीर्तन चालले होते, तरी देखील त्याचे लक्ष या सोहळ्यामध्ये पोहोचले नाही. तेव्हा रामानुजाचार्यांनी त्याला जाऊन चक्क हलवले आणि रामानुजाचार्यांनी त्याला विचारले, त्यास प्रश्न केला की अरे मी तुला एक प्रश्न विचारतो, या स्त्रीमध्ये असे काय एवढे आकर्षित आहे की तू या स्त्रीकडे एवढा आकृष्ट झाला आहेस? आवाज तुझ्या कानांमध्ये पोचत नाही, कीर्तन तुझ्या कानांमध्ये पोचत नाही. या तरुण मुलाने उत्तर दिले की या स्त्रीचे जे डोळे आहेत, नेत्र आहेत, इतके सुंदर आहेत, इतके आकर्षक आहेत, या नेत्रांपेक्षा आकर्षक वस्तू आजपर्यंत मी आयुष्यामध्ये काहीही पाहिलेली नाही. रामानुजाचार्य या तरुण मुलास म्हणाले, मी जर तुला या स्त्रीपेक्षा अधिक सुंदर एखादी वस्तू दाखवली, या स्त्रीच्या नेत्रांपेक्षा अधिक सुंदर नेत्र दाखवले, तर तू अशा व्यक्तीचा आश्रय घेशील का? हा तरुण मुलगा म्हणाला, मी अवश्य अशा व्यक्तीचा आश्रय घेईन. रामानुजाचार्य म्हणाले, आज सायंकाळी भगवान श्री रंगनाथ देवांच्या मंदिरामध्ये तू ये, देवळामध्ये तू ये. संध्याकाळची वेळ होती, हा तरुण मुलगा मंदिरामध्ये आला, देवळामध्ये आला. आणि दक्षिण भारतामध्ये आपण जर कुठल्या मंदिरामध्ये गेला असाल तर दक्षिण भारतामध्ये विजेचे दिवे नसतात, गाभाऱ्यामध्ये केवळ एक दोन समया लागलेले असतात आणि समयाच्या प्रकाशामध्ये आपण भगवंतांचे दर्शन घेऊ शकतो. तर भगवान श्री रंगनाथ शेषशायी विष्णू, अनंत शेषावर विश्राम करणारे हे भगवंत आहेत, त्यांचं हे सुंदर रूप आहे. हा मुलगा तिथे आला, त्याने भगवंतांचे दर्शन केले. आरतीची वेळ होती, पुजारी एका ताटावर कापूर पुजाऱ्याने घेतले आणि भगवंतांची आरती करू लागला. सर्वप्रथम भगवंतांचे चरण त्याने दाखवले, त्यानंतर भगवंतांची नाभी, त्यानंतर भगवंतांचे वक्षस्थळ आणि शेवटी भगवंतांचे श्रीमुख. भगवंतांच्या श्रीमुखावर जेव्हा या दिव्याचा प्रकाश पडला आणि या मुलाने जेव्हा भगवंतांचे दिव्य सुंदर कमल नयन नेत्र पाहिले, त्याच्या हृदयामध्ये परिवर्तन झाले. भगवंतांच्या शुद्ध सात्विक सौंदर्याप्रती त्याचे असे आकर्षण झाले की रामानुजाचार्यांच्या चरण कमली त्याने दंडवत प्रणाम केला आणि म्हणू लागला, आचार्य तुम्ही म्हटल्याप्रमाणे आजपासून मी ह्या व्यक्तीचा आश्रय घेतो, कारण माझ्या मताप्रमाणे ह्या व्यक्तीपेक्षा अधिक सुंदर या जगामध्ये कोणी व्यक्ती असू शकणार नाही, म्हणून मला तुम्ही शिष्य रूपाने स्वीकार करा. आचार्य म्हणाले, निश्चितच मी तुझा शिष्य रूपाने स्वीकार करीन, परंतु त्याचबरोबर तू त्या स्त्रीला देखील भक्त बनवले पाहिजेस. तू या स्त्रीशी लग्न कर आणि संसारामध्ये राहून भगवंतांची भक्ती कर. हे आपल्या पूर्व आचार्यांनी दिलेले आपल्याला आश्वासन आहे की प्रपंचामध्ये राहून संसारामध्ये राहून देखील आपण भगवंतांची भक्ती करू शकतो, प्रपंचामध्ये राहून देखील आपले आकर्षण स्वाभाविकरित्या भगवंतांकडे होऊ शकते. आपले भगवंतांप्रती आकर्षण एका लोखंडाच्या तुकड्याचे एका चुंबकाप्रती आकर्षण असल्यासारखे आहे. एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला शिकवावे लागत नाही की जा चुंबकाप्रती जाऊन आकर्षित हो, स्वाभाविकरित्या लोखंड चुंबकाप्रती आकर्षित होते. त्याचप्रमाणे स्वाभाविकरित्या आपले चित्त भगवंतांच्या चरणी आकर्षित होते. परंतु जेव्हा लोखंडाच्या तुकड्यावर लोखंडाचा तुकडा गंजतो तेव्हा चुंबकाकडे तो आकर्षित होत नाही, त्याच प्रकारे जेव्हा आपल्या हृदयावर काम क्रोध लोभ मोह मत्सराचा गंज लागतो आपलं हे चित्त भगवंतांकडे आकर्षित होत नाही. जेव्हा आपण एखादी छिन्नी घेतो आणि काणस म्हणतात ना मराठीमध्ये फाईलला, काणस घेऊन जेव्हा आपण हा गंज काढतो पुन्हा हे स्वाभाविक आकर्षण जागृत होते. त्याच प्रकारे भगवंतांचे नाम एका काणसाप्रमाणे आहे. जेव्हा आपण भगवंतांचे नाम घेतो आणि आपल्या हृदयावर लागलेला हा गंज काढून टाकतो पुन्हा आपले आकर्षण भगवंतांप्रती स्वाभाविकरित्या जागृत होते. तर ह्या मुलाचे नाव रामानुजाचार्यांनी दिले धनुर्दास. धनुर्दास आणि त्यांची पत्नी गृहस्थाश्रमामध्ये राहून भगवंतांची भक्ती करत होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज प्रपंचामध्ये राहून भगवंतांची भक्ती करत होते आणि तुकाराम महाराजांचे आकर्षण भगवंतांच्या श्रीरूपाप्रती इतके प्रगाढ होते की त्याच्यामध्ये कुठलीही बाधा येऊ शकली नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हे ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे हेची सर्व सुख आहे पाहिना श्रीमुख आवडीने. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी करकटावरी ठेवूनिया. तुकाराम महाराज भगवंतांच्या सुंदर रूपाचे वर्णन करत आहेत आणि सांगत आहेत की तुका म्हणे हेची माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंतांचे श्रीमुख मी आवडीने पाहिन आणि या श्रीमुखाप्रती आकृष्ट होऊन भगवत धामाकडे वाटचाल करीन, तर ज्या प्रकारे गाढवाला एक ताजे रसाळ गाजर दाखवून तळ्याकडे आकृष्ट कर केले जाते, त्याच प्रकारे बद्ध जीवांना भगवंतांचे सुंदर रूप दाखवून भगवंतांच्या धामी आकृष्ट केले जाऊ शकते। म्हणूनच ठिकठिकाणी भगवंतांची देवळे आहेत, ठिकठिकाणी भगवंतांची मंदिरे आहेत आणि या मंदिरांमध्ये भगवंतांचे सुंदर श्रीविग्रह असतात। शिल प्रभुपादांच्या कृपेने संपूर्ण विश्वामध्ये 450 हून अधिक इस्कॉन संस्थेची आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संस्थेची मंदिरे आहेत आणि या मंदिरामध्ये जर आपण आलात तर भगवंतांचा सुंदर साज श्रृंगार पाहून आपल्या डोळ्यांना वास्तविक एक उत्सव प्राप्त होईल। एक वेळी एक चांडाळ व्यक्ती एका देवळात गेला आणि तेथील कर्मठ ब्राह्मण पुजारी त्याला म्हणाला की तुला या देवळामध्ये प्रवेश देणे जरा अवघडच आहे। ब्राह्मणाने विचार केला की मी जर याला सांगितले की तू देवळात येऊ नकोस तर सगळे चांडाळ येतील आणि मला मारून टाकतील, त्यापेक्षा आपण एक युक्ती करूयात। त्याने या चांडाळाला म्हटले की तू आज घरी जा आणि तुझ्या स्वप्नामध्ये जेव्हा भगवंत येतील ना तू भगवंताला विचार की मी मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो का, जे काही भगवंत सांगतील ते मला मान्य आहे। तर चांडाळ घरी गेला। दुसऱ्या दिवशी आला, ब्राह्मणाने या चांडाळाला विचारलं की तू भगवंतांना विचारलेस का, भगवंत स्वप्नात आले होते का? म्हणाला हो हो अवश्य भगवंत माझ्या स्वप्नात आले होते। तू भगवंतांना हा प्रश्न केलास का की मी मंदिरात प्रवेश करू की नको? हो हो मी अवश्य केला। मग भगवंतांनी काय उत्तर दिले? चांडाळ म्हणाला भगवंतांनी मला उत्तर दिले की तू मंदिरात अजिबात प्रवेश करू नकोस, मंदिरात अजिबात जाऊ नकोस। ब्राह्मण म्हणाला काय भगवंत अशा प्रकारचे उत्तर देतात की ते स्वतः तुला मंदिरात प्रवेश देण्यास तयार नाहीत, हे कसे? चांडाळ म्हणाला भगवंत मला स्वप्नात म्हणाले अरे हे मंदिर निर्माण करून 35 वर्ष झाले आहेत, मागील 35 वर्षात त्यांनी मला मंदिरात प्रवेश दिला नाही तर तुला कसं प्रवेश देतील? हो की नाही? तर फक्त एक मूर्ती जर मंदिरात ठेवली ते मंदिर होत नाही। मंदिरामध्ये जेव्हा भगवंतांचे भक्त येतात, कीर्तन करतात, कथा करतात, तेव्हा वास्तविक तिथे भगवंतांचे अस्तित्व असते आणि अशा या भगवंतांच्या श्रीविग्रहाप्रती जर आपले आकर्षण निर्माण झाले तर या प्रपंचांचा नाश होऊन आपण भगवंतांच्या धामी पोचू शकू। प्रभुपाद म्हणाले की हे हट्टी गाढव, जर गाजर पाहूनही पुढे जाण्यास तयार नसेल तर त्याच्या जवळ जावे आणि कानात मोठ्यांदा ओरडावे, अरे गधड्या किती शिकवावं तुला, किती सांगावं, चल पुढे चल। त्याचप्रमाणे प्रभुपाद म्हणाले जर आपले स्वाभाविक आकर्षण भगवंतांच्या सौंदर्याप्रती होत नसेल, जे आता आपले होत नाहीये, तर आपल्याला काय करायला हवं? भगवंतांचे जे थोर भक्त आहेत, संत आहेत, ते जर आपल्या आयुष्यामध्ये आले आणि आपल्या कानामध्ये जोर जोरात ओरडून सांगू लागले अरे गधड्या तुला एवढंही कळत नाही का, तू या जगामध्ये सुख प्राप्त करण्याचा, भोग प्राप्त करण्याचा नितांत प्रयत्न केलेला आहे आणि तुझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत, आता तरी शुद्धीवर ये आणि भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेऊन त्यांच्या धामी जा। तर श्रवण करणे हा दुसरा मार्ग आहे। एक आहे आपल्या डोळ्यांनी भगवंतांची सुंदरता पाहणे आणि त्यांच्याप्रती आकृष्ट होणे, दुसरा मार्ग आहे आपल्या कानाद्वारे, आपल्या श्रवणेंद्रियांद्वारे भगवंतांच्या कथेचे श्रवण करणे आणि त्यांच्याप्रती आकर्षण निर्माण करणे। शिल प्रभुपाद नेहमी सांगत असत की एखादा व्यक्ती जर झोपलेला असतो त्या व्यक्तीचे केवळ एकच इंद्रिय काम करते आणि ते म्हणजे कान। त्याला जर उठवायचं असेल तर कितीही प्रयत्न केला तर तो उठणार नाही। जर पहाटे लवकर उठायचे असेल तर गजराचे घड्याळ आणावे लागते आणि जेव्हा घड्याळाचा गजर होतो तेव्हा आपण उठतो। अर्थात आपले श्रवणेंद्रिय झोपेतही कार्य करत असतात। एकदा एक महानुभाव एक गृहस्थ होते, बायकोशी फार भांडण झाले आणि बायकोशी बोलणे बंद केले, एक आठवड्यापर्यंत बोलत नव्हते। एक आठवड्यानंतर या ग्रहस्थांना सुरतला जायचे होते, आता सुरतला जायचे, सकाळी 6 ची गाडी आहे, म्हणजे 4 ला उठायला हवं, तयारी करायला हवी, पण बायकोशी बोलायचंही नाहीये. मग बायकोला सांगायचं कसं की मला 4 वाजता उठव, म्हणून एक कागदाची चिठ्ठी केली आणि चिठ्ठीवर लिहून ठेवलं, मला 4 वाजता उठव हो, आणि तिथे भिंतीवर ती चिठ्ठी लावली. सकाळी 7 वाजता उठले हे गृहस्थ, आणि किती संताप झाला असेल विचार करा. रिझर्वेशन होतं गाडीचं, रिझर्वेशनचे पैसे गेले, तिकिटाचे पैसे गेले, सुरतमध्ये काम होते, मीटिंग होती, मीटिंग गेली. इतका राग आला या गृहस्थांना, जोर जोरात ओरडू लागले, तुला सांगितलं होतं बेअकली, तुला सांगितलं होतं मी मला उठवायचं म्हणून 4 वाजता, का उठवलं नाही मला? बायको काही बोलली नाही. बायकोने आपलं बोट भिंतीकडे केलं, भिंतीवर दुसरी चिठ्ठी लावलेली होती, पहाटेचे 4 वाजले आहे, उठा. बोलायचं नाहीये, बोलायचं नाहीये तर मग उठवायचं कसं काय? म्हणून दुसरी चिठ्ठी लावली होती आणि तिथे लिहिलेलं होतं पहाटेचे 4 वाजले आहेत, आता उठा. आता झोपेत असताना डोळ्याने आपण काही वाचू शकतो का? झोपेत असताना जर आपल्याला उठायचं असेल तर एकच इंद्रिय कार्य करते आणि ते म्हणजे आपले कान. म्हणूनच आपली आई, आपले बाबा, आपली बहीण, भाऊ इत्यादी आपल्याला येतात आणि म्हणतात, उठ बाबा उठ, परीक्षा आली आहे किंवा काम आहे आता उठ. तर आपले कान झोपेमध्ये देखील कार्य करत असतात. आता आपण या सभागृहामध्ये बसलेलो आहोत आणि शारीरिकदृष्ट्या आपण सगळे अगदी जागृत आहोत, आपले डोळे उघडलेले आहेत, डोळ्यांनी आपण मला पाहत आहात, मी आपणास पाहत आहे, आपले प्रत्येक इंद्रिय जागृत आहे शारीरिक दृष्ट्या. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या आपण निजलेले आहोत, आध्यात्मिक दृष्ट्या आपण झोपलेले आहोत, सुप्तावस्थेत आहोत आपण. तर जर आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या जागृत व्हायचं असेल, शारीरिक दृष्ट्या तर आपण जागृत आहोत, अगदी चक्क इथे बसलेलो आहोत, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या झोपलेले आहोत. म्हणूनच वैदिक शास्त्र म्हणतात, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान निबोधक. अरे मायाच्या मांडीवर तू फार आयुष्यामध्ये झोपलेला आहेस, परंतु आता उत्तिष्ठ, उठ, जागरूक, जागृत हो, कारण तुला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या जर आपल्याला जागृत व्हायचं असेल तर कसे होणार बरे? शारीरिक दृष्ट्या जर झोपलेला असतो तर कान चालू असतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्ट्या जर आपल्याला जागृत व्हायचं असेल त्यासाठी देखील आपल्याला आपल्या कानांचाच प्रयोग करावा लागेल, आपल्या श्रवणेंद्रियाचाच प्रयोग करावे लागेल. म्हणून महाराज गाथेमध्ये म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठोबांचे. गीतेचे ज्ञान, भागवताचे ज्ञान जर आपण श्रवण करूयात, या ज्ञानामुळे आपण आध्यात्मिक दृष्ट्या जागृत होऊ शकतो. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभू जे भगवंतांचे अवतार आहेत या कलियुगासाठी, त्यांनी श्रवण आणि कीर्तन या दोन अंगांवर फार जोर दिलेला आहे. भगवंतांच्या भक्तांच्या सानिध्यामध्ये, भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये, सत्संगामध्ये जर आपण आलो आणि नियमितपणे भगवत ज्ञानाचे आपण श्रवण केले तर आपली जी अवस्था आहे, सुप्त अवस्था आहे, ही आपण नष्ट करून आपण जागृत अवस्थेत येऊ शकतो, आध्यात्मिक दृष्ट्या आपण जागृत होऊ शकतो. म्हणूनच आपल्याला गीतेचे, भागवताचे ज्ञान श्रवण केले पाहिजे. हे ज्ञान श्रवण करून आपल्याला कळते की आपण वास्तविक कोण आहोत, भगवंत कोण आहेत आणि आपला भगवंतांशी संबंध काय आहे. हा जो लुप्त झालेला संबंध आहे, हा संबंध आपण पुन्हा जागृत कसा करू शकतो? कारण जेव्हा आपला आणि भगवंतांचा संबंध पुन्हा जागृत होतो, वास्तविक हाच आनंदाचा मार्ग आहे, हाच सुखाचा मार्ग आहे. म्हणून नीतीशास्त्र म्हणतात, आपण कोण आहे, आपण कोण आहोत? लोभाविष्ट नृपम वित्तम पश्यते न च आपदम, यथा न पश्यति मार्जारो न तथा लघुडाहितम. न तथा पश्यति मार्जारो, मार्जारो म्हणजे एक मांजर. ज्याप्रमाणे एखादा मांजर एखाद्या खोलीमध्ये जाते, स्वयंपाक घरात जाते आणि तिथे एखाद्या भांड्यामध्ये दूध पाहते, मांजर जाते आणि हे दूध पिण्यामध्ये अगदी मंत्रमुग्ध होते, इतके मंत्रमुग्ध होते, न पश्यती लघुडाहितम, हे पाहत नाही की मागून घराचा जो मालिक आहे, मालक आहे, तो एक लाकूड घेऊन येतो, एक छडी घेऊन येतोय मांजराला खोलीतनं बाहेर पाठवण्यासाठी, पळवून लावण्यासाठी. नीतीशास्त्र म्हणतात, आपण हे शरीर नाही, आपण शाश्वत आत्मा आहोत. ज्याप्रमाणे मांजर एखाद्या खोलीमध्ये दूध पिण्यात मंत्रमुग्ध असते, त्याचप्रमाणे आत्मा रूपी हे मांजर या शरीर रूपी खोलीमध्ये बसलेले आहे. आणि ज्याप्रमाणे मांजर दूध पित असते, त्याचप्रमाणे आत्मा या शरीराद्वारे भोग करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु ज्याप्रमाणे मांजर दूध पिण्यात अगदी तल्लीन असते आणि मांजर हे दुर्लक्ष करते की एक मोठा माणूस, घराचा मालक जो आहे, तो लाकूड घेऊन येतोय मला पळवून लावण्यासाठी, त्याचप्रमाणे या जगातील वस्तूंचा भोग करण्यामध्ये तल्लीन झालेले मांजर रूपी हे आत्मा, त्याला हे लक्षात येत नाही की काळ रूपी जो मालक आहे तो माझ्या मागे लागलेला आहे. आणि काळाच्या हातामध्ये लाकूड काय आहे? मृत्यूचे लाकूड आहे. काळ रूपी मालक मृत्यूरूपी हे लाकूड घेऊन या शरीर रूपी खोलीतून आत्मारूपी मांजराला पळवण्यास अगदी सतर्क आहे. एवढे कळून देखील मायेचा प्रभाव असा आहे की लोक म्हणतात ना, कळते पण वळत नाही हो, नाही का? सगळे कळते, बुद्धीने सगळं काही कळून चुकलेलं आहे, पण आयुष्यात वास्तविकतेत जर हे आपल्याला उतरवायचे असेल, फार अवघड आहे. तुम्ही करा, तुमच्यासाठी हे आहे गीतेचा मार्ग, भागवताचा मार्ग. तुम्ही हे जे टकले आहात, हे जे भगवे वस्त्र घालून बसले आहात, तुमच्यासाठी. आम्हा ग्रहस्थांसाठी हा मार्ग नाही. आमच्यासाठी काय, आम्ही पैसे कमवावेत, प्रवंच करावा, मुलीचे लग्न करावे, मुलाचे लग्न करावे, त्यांचे नातवंड पाहावे, त्यांना शाळेत घालावे आणि मग यमराज येतून येण्यासाठी. आमचे एक भक्त आहेत सुदामा प्रभू, आणि सुदामा प्रभू नेहमी म्हणत असतात की आपण जर ह्या हरे कृष्ण महामंत्राचा जप केला नाही तर म्हातारपणी मुखातन हरे कृष्ण महामंत्र येणार नाही. आमचा हा महामंत्र काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परंतु जर आत्ता भगवंतांचे नाव घेतले नाही, म्हातारपणी बछडी लावावी लागेल. आणि मग एकदा बछडी लागली की तोंडातनं काय उच्चार येतात? आले कुठन, आले कुठन, कुठन कुठन आले, आले आले यम, आले यम, यम यम आले आले. मग भगवंतांचे विष्णुदूत येणार नाहीत, यमदूत येऊन आपल्याला यमलोकी घेऊन जातील. म्हणून आताच आपण सतर्क झाले पाहिजे. मांजरेसारखे फक्त दूध पिण्यात तल्लीन न होऊन, इंद्रिय भोगामध्ये तल्लीन न होऊन, भगवंतांकडे आपले आकर्षण आपणास प्रवृत्त केले पाहिजे. तर आपणास हे कळले पाहिजे की आपण भगवंतांचे शाश्वत स्फुलिंग आहोत, भगवंतांचे शाश्वत अंश आहोत. आणि भगवंत कोण आहेत? गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. या संपूर्ण संसाराचे अधिपती आहेत भगवान श्री कृष्ण. या सृष्टीचे निर्माता, पोषक, पालक आणि या सृष्टीचे संहारक आहेत भगवान श्री कृष्ण. आणि याची पुष्टी भगवद्गीतेमध्ये केलेली आहे, याची पुष्टी प्रत्येक वैदिक ग्रंथामध्ये केलेली आहे. तर आपला संबंध भगवंतांशी आहे. भवान स्वामी अहम दास, इथे फार सुंदर मंदिर आहे सीताराम लक्ष्मण आणि हनुमानजींचे. हनुमानजी प्रभू रामचंद्रांच्या चरणी ही प्रार्थना करत आहेत. भवान स्वामी अहम दास, आपण स्वामी आहात, मी आपला शाश्वत दास आहे. मला आपण केवळ दास म्हणून स्वीकार करा. मी एक पतित जीव आहे, माझा उद्धार करा. प्रभू रामचंद्रजी जेव्हा लंकेहून पुन्हा आले आणि अयोध्येमध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला, राम दरबार भरलेला होता, प्रभू राम बसलेले होते, बाजूस सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमानजी पळत पळत आले, फॅमिली फोटो, हा आपले दयाराम प्रभूंचे भाऊ आहेत, फोटो घेण्यासाठी म्हणे, फॅमिली फोटोसाठी म्हणे, थोडा थांबा. हनुमानजी म्हणाले की प्रभू तुमचा दरबार अपूर्ण आहे. प्रभू म्हणाले का बरे? हनुमानजी म्हणाले, प्रभू तुमचे नाव आहे पतित पावन, परंतु तुमच्या पतित पावन नावाची प्रचिती जगाला कशी होणार? म्हणून या राम दरबारामध्ये मी असलं पाहिजे. एकदा मी तुमच्या चरणांशी बसला म्हणजे सगळ्या जगाला कळेल, संपूर्ण विश्वाला कळेल की अरे हनुमानजींसारखा एक पतित जीवाचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केला, म्हणजे रामचंद्र किती महान आहेत. हनुमानजी म्हणाले, माझ्यासारखा अधम पतित पामर या जगात कोणी नाही, तर तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझा उद्धार करा, मला तुमच्या राम दरबारामध्ये स्थान द्या. तर भगवंत स्वामी आहेत, आपण त्यांचे पतित दास आहोत, आणि गीतेप्रमाणे आपला हा संबंध पुन्हा जर प्रस्थापित करायचा असेल तर मार्ग काय आहे, भक्तियोगाचा मार्ग, अगदी व्यावहारिक, सोपा, सुलभ, आणि कुठलाही व्यक्ती या मार्गाचा अवलंब करू शकतो. आणि भक्तियोगाचा जो हा मार्ग आहे, या कलियुगामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा उतरवू शकतो, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामेव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. आपल्याला जर भगवंतांची भक्ती करायची असेल, भगवंतांची आपला संबंध पुन्हा स्थापित करायचा असेल, तर आपण केवळ भगवंतांचे नाव घ्यावे. महाराजांनी गाथेमध्ये कित्येक अभंगांची रचना केलेली आहे. नाव घेता उठा उठी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल चरणी पडे मिठी, विठ्ठल चरणी पडे मिठी, हाकारोणी सांगे तुका, हाकारोणी सांगे तुका, नाव घेता राहू नका, नाव घेता राहू नका. नाव घेता उठा उठी होय संसाराची तुटी, जो उठा उठी उठता बसता भगवंतांचे नाम घेतो, संसाराची तुटी, जन्म मृत्यू रूपी जो हे संसार चक्र आहे ते नष्ट होईल आणि भगवत चरणांची प्राप्ती होईल. ऐसा लाभ बांधा गाठी, भगवंतांचे नाम घ्या आणि लाभ आपल्या गाठी बांधा, असे केल्याने काय होईल, शेवटी मृत्यू समय विठ्ठल चरणी पडेल मिठी, भगवंत विठ्ठलाच्या चरणी आपली मिठी पडेल. हाकवणी सांगे तुका, मोठमोठ्यांदा ओरडत तुकाराम महाराज आपल्या सर्वांना आवाहन करत आहेत, नाव घेता राहू नका, नाव घेतल्याशिवाय राहू नका. या जीवनाचे जर यश प्राप्त करायचे असेल, एतावाद जन्म साफल्यम देहिनाम इह देहुषु प्राणैर अर्थैर ध्येयैर वाचा श्रेयः आचरणम सदा, या जन्माचे जर साफल्य करायचे असेल, भगवंतांचे नाम घ्या. म्हणूनच म्हटलेले आहे महाराजांनी एका इतर अभंगामध्ये देखील म्हटलेले आहे, ते म्हणतात काय बरं तो अभंग आहे आठवत नाही आता, फार दिवस झाले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे. विसरलो मी अभंग, आता काय माझ्या लक्षात येणार नाही, पण तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे. या भवसागरातनं जर उतरवायचे असेल तर पूर्वयुगांमध्ये ज्ञान मार्ग कर्म मार्गासारखे मोठमोठे कठीण मार्ग होते, परंतु महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे. या भवसागरातनं जर पार व्हायचं असेल तर या कलियुगामध्ये पायवाट फार सोपी आहे, आणि काय आहे, हरिनामाचे कीर्तन, हरिनामाचा जप, फुटो हे शरीर तुटो हे मस्तक नामाचा गजर सोडू नये. शरीर तुटू देत, मस्तक फुटू देत, परंतु आम्ही नामाचा गजर सोडणार नाही, आम्ही हरिकथेचा श्रवण कीर्तन सोडणार नाही. तर याप्रमाणे भगवंतांचे जर आपण नामकीर्तन केले, नामस्मरण केले, भगवंतांच्या कथेचे नियमितप्रमाणे नियमितपणे श्रवण केले, तर आपली जी आध्यात्मिक सुप्तावस्था आहे ती दूर होऊन आपण आध्यात्मिक दृष्ट्या जागृत होऊ. ज्याप्रमाणे झोपेतनं उठण्यासाठी गजर आवश्यक असतो, घड्याळ आवश्यक असते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्ट्या उठण्यासाठी देखील हरिनामाचा गजर आवश्यक आहे, नामाचा गजर सोडू नये. तर या प्रकारे श्रवणाद्वारे, श्रवण इंद्रियांद्वारे भगवंतांचे नाम श्रवण करावे, त्यांची कथा श्रवण करावी व भगवत धामाकडे वाटचाल करावी. ज्या प्रकारे गाढवाच्या कानात ओरडून आपण गाढवाला पुढे सरकवू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या कानात जेव्हा हरिनाम येते किंवा कथा येते, आपणही भगवत धामाकडे वाटचाल करू शकतो. प्रभुपादांनी तिसरा मार्ग सांगितला, गधडा गाढव गाजराकडे आकृष्ट झाला नाही. एवढा आरडाओरडा केला त्याच्या कानात तरी देखील हट्टी गाढव पुढे हल्ला नाही. मग एखादी छडी घ्यावी आणि चांगले चोपून काढावे त्याला, अशा लाथा घालाव्यात की शेवटी काय कळेल, जावंच लागेल पुढे. गेला नाही तर पुढे आणखी छड्या पडतील, आणखी लाथा पडतील. प्रभुपाद म्हणाले, कोणी जर भगवंतांच्या सौंदर्याप्रती आकृष्ट झाला नाही, श्रवणाद्वारे जागृत झाला नाही, तर मात्र भगवंत काय करतात, भगवंत आपल्या मायेशक्तीद्वारे त्याला चांगले चोपून काढतात. भगवंतांची जी मायाशक्ती आहे ती अशा प्रकारची संकटे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निर्माण करते, नाना प्रकारच्या समस्या त्याच्या जीवनामध्ये येऊ लागतात. आणि जेव्हा असे बिकट संकट समोर उभे असते, मग शेवटी संकटामध्ये तरी जाऊन भगवंतांचे स्मरण होते. हिंदीमध्ये म्हणतात, दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे नकोय. जेव्हा सुख असते तेव्हा भगवंतांचे स्मरण होत नाही. गाजर दाखवले पुढे आला नाही, श्रवण करायला सांगितले ते केले नाही, ठीक आहे आता काय करायचं. ठीक आहे, माया शक्तीम जन्म मृत्यू जरा व्याधी या संकटांद्वारे या कष्टांद्वारे बद्ध जीवास चांगले चोपून काढते. मानसिक समस्या, शारीरिक समस्या, आर्थिक समस्या, सामाजिक समस्या, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ लागतात. आणि मग शेवटी व्यक्ती विचार करतो, मी माझे आयुष्य व्यर्थ घालवले, कमीत कमी आता तरी मला भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि याचे ज्वलंत उदाहरण श्रीमद भागवतामध्ये आहे, अजामिलाचे उदाहरण. अजामिलाने आपलं संपूर्ण आयुष्य इंद्रिय भोगामध्ये व्याप्त केले. अजामिल एका वेश्येशी आसक्त झाला, आपल्या पत्नीला आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढले आणि वेश्येला घरात आणून ठेवले. आणि 88 वर्षाचा असताना त्याला एक मूल झाले. मग आपण विचार करू शकतो, अजामिल जर 88 वर्षाचा असेल आणि त्यावेळी देखील त्याने आपला भोगवृत्ती सोडली नव्हती, अशा प्रकारची आसक्ती भौतिक इंद्रिय तृप्तीशी त्याची होती. कित्येक प्रयत्नांनीही तो बदलला नाही. मग शेवटी यमदूत तिथे आले आणि त्याच्या सगळ्यात लहान मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले होते. यमदूतांचे दर्शन झाले, अजामिल आपल्या मुलाकडे पाहून केविलवाण्या स्वरामध्ये नारायण 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 ओरडू लागला. आपल्या मुलाला बोलावले होते, परंतु भगवंतांनी विचार केला की माझे नाव घेतले ना, म्हणून चार विष्णुदूत तिथे आले. पहा, त्याने तीन 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 निरनिराळ्या प्रकारे पाप केले होते. शारीरिक दृष्ट्या पाप केले होते, मानसिक दृष्ट्या पाप केले होते आणि वाचिक दृष्ट्या पाप केले होते. आणि म्हणून तीन यमदूत त्याला घेण्यासाठी तिथे आले. परंतु अजामिलने भगवंतांचे नाव घेतले, मुलाचे नाव घेतले, पण भगवंतांनी विचार केला की माझेच नाव आहे. आणि भगवंतांचे नाव काय, नारायण नारायण, चार अक्षरी नाव. म्हणून चार विष्णुदूत अजामिलला घेण्यासाठी आले. आणि श्रीमद भागवतच्या 6व्या स्कंदामध्ये यमदूत आणि विष्णुदूतांचा संवाद दिलेला आहे. आणि शेवटी यमराज यमदूतांना सांगतात, जो कोणी व्यक्ती भगवंतांचे नाव घेतो अशा ठिकाणी तू जाऊ नकोस, परंतु जो व्यक्ती भगवंतांचा नाव घेत नाही, सर्व यमदूतांना यमराज सांगत आहेत, तिथे अवश्य जा आणि त्यांना नरक लोकी घेऊन ये, आपण त्यांना तिथे दंड देऊयात. तर अजामिलाने शेवटी एवढे कष्ट भोगल्यानंतर भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला. भगवंतांनी त्याला एक दुसरा अवसर प्रदान केला होता. अजामिल हरिद्वारास गेला आणि हरिद्वारामध्ये जाऊन भगवंतांचा नाम जप करून भगवत धामी गेला. तर या प्रकारे प्रभुपाद म्हणाले की बद्ध जीवाला जर या जगातून आध्यात्मिक जगाकडे प्रवृत्त करायचे असेल तर पहिला मार्ग आहे त्याला भगवंतांच्या सौंदर्याप्रती आकृष्ट करणे. दुसरा मार्ग आहे त्याला कथा सांगणे, भगवत ज्ञान देणे, आणि या ज्ञानाच्या चक्षूंद्वारे तो पाहू शकेल की सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे, आणि भगवद्धामाकडे वाटचाल करू शकेल. आणि शेवटी काही जरी झालं नाही तर मायाशक्ती तयार आहेच, आपल्याला चांगल्या लाथा घालण्यास तयार आहे, चोपून काढण्यास तयार आहे. मग आपल्याकडे हाऊ दिस अ चॉईस इन मराठी, आपल्याला निवड करायची आहे. आपल्याला निवड करायची आहे की आपल्याला लाथा खाऊन भगवंतांकडे जायचं आहे की भगवंतांचे ज्ञान प्राप्त करून आणि त्यांच्याप्रती आकृष्ट होऊन भगवंतांकडे जायचंय. लाथा खाऊन जाणे काही फार चांगला मार्ग नाही। म्हणून श्रील प्रभुपादजी आपणास सर्वांना आवाहन करत आहेत की भगवद्गीतेचे हे ज्ञान प्राप्त करा, श्रीमद भागवताचे हे ज्ञान प्राप्त करा। असे ज्ञान प्राप्त करून या ज्ञानाचे श्रवण करून भगवंतांप्रती आपले आकर्षण पुन्हा जागृत करा आणि शेवटी मृत्यूनंतर अंतकाली भगवंतांची जेव्हा आपल्याला स्मृती होईल आपल्याला भगवंतांचे धाम प्राप्त होईल। आणि जेव्हा जेव्हा या ज्ञानाची विस्मृती मानव समाजाला होते तेव्हा तेव्हा भगवंत या जगामध्ये अवतार घेतात। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्म सिद्धांतांची ग्लानी होते, धर्म सिद्धांतांचा नाश होतो आणि अधर्माचा प्रभाव जगामध्ये पसरतो तेव्हा तेव्हा भगवंत म्हणतात मी या जगामध्ये अवतार घेतो पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी, माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि अभक्तांचा वध करण्यासाठी। तर जन्माष्टमीचा सोहळा आज आपण साजरा करत आहोत। भगवंत या जगामध्ये येतात कशासाठी? आपल्याला स्मृती घडवण्यासाठी की अरे गधड्या, 84 लाख योन्यांमध्ये तू भ्रमण करत आला आहेस, इतके प्रयत्न तू केले आहेस तरी देखील शाश्वत सुखाची तुला प्राप्ती झाली नाही। 5000 वर्ष पूर्व भगवान श्रीकृष्ण या जगामध्ये आले व त्यांनी भगवद्गीतेचे ज्ञान अर्जुनास सांगितले। कशासाठी सांगितले? आपण सर्वांसाठी सांगितले। आणि मी आजचे प्रवचन एक उदाहरण घेऊन संपवेन। हे माझे फार आवडते उदाहरण आहे। कित्येक वेळा लोक म्हणतात की गीतेचा जो संदेश आहे, गीतेचे जे ज्ञान आहे ते अर्जुनासाठी आहे, ते काय आपल्यासाठी थोडेच आहे? भगवंत गीतेमध्ये अर्जुनास म्हणतात तस्मात योगी भव अर्जुना, अर्जुना तू योगी हो। तर सगळे म्हणतात अरे अर्जुनास भगवंतांनी सांगितले की तू योगी हो, आपणास थोडी सांगितलेलं आहे तू योगी हो। तर मी नेहमी याच्यासाठी एक फार सुंदर उदाहरण देतो आणि हे माझे फार आवडते उदाहरण आहे। लहानपणी मी मुंबई दूरदर्शनावर कार्यक्रम पाहत असत। मुंबई दूरदर्शनवर आरोग्य संपदा नामक एक कार्यक्रम येत असत, आरोग्य संपदा हेल्थ शो, आरोग्य निगडित कार्यक्रम। या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये एक इंटरव्ह्युअर असत असत, प्रश्न विचारणारा, आणि विशेषज्ञ तज्ज्ञ डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टर येत असत। कधी कर्करोगाचे तज्ज्ञ, कॅन्सर स्पेशलिस्ट, कधी एड्सचे तज्ज्ञ, टीबीचे तज्ज्ञ। प्रश्न विचारणारा मात्र प्रत्येक आठवड्याला एकच असत, तोच व्यक्ती पुन्हा पुन्हा टीव्हीवर आम्ही पाहत असू की हाच इंटरव्ह्यू घेतो, हाच प्रश्न विचारतो। स्पेशलिस्ट डॉक्टर प्रत्येक आठवड्याला बदलत असत। तर मला लहानपणी वाटत असे की अरे बिचारा, त्याला कॅन्सरही झालेला आहे, त्याला एड्सही झालेला आहे, त्याला टीबीही झालेला आहे, कॉलेराही झालेला आहे, कारण दर आठवड्याला तोच व्यक्ती असतो आणि तोच व्यक्ती प्रश्न विचारतो, डॉक्टर मला सांगा कॅन्सरचे प्रभाव काय आहेत, कॅन्सर का होतो, कॅन्सरसाठी ट्रीटमेंट काय आहे। परंतु जसा जसा मी मोठा होऊ लागलो मला कळू लागले की अरे त्या इंटरव्ह्युअरला प्रश्न विचारण्याला रोग नाहीये, प्रश्न विचारणारा प्रेक्षकांच्या वतीने हे प्रश्न विचारतो आहे आणि डॉक्टर जे उत्तर देत आहेत ते या प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी हे उत्तर देत आहेत। त्या प्रश्न विचारण्याचे हे प्रश्न नाहीयेत। त्याचप्रमाणे भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे। कुरुक्षेत्राची रणभूमी एक आरोग्य संपदेचा कार्यक्रम आहे, परंतु कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दिलेले ज्ञान आध्यात्मिक आरोग्यासाठी आहे। अर्जुन प्रश्न विचारणारा आणि भगवान श्रीकृष्ण स्पेशलिस्ट डॉक्टर तज्ज्ञ। अर्जुन प्रश्न विचारतो आहे आणि भगवंत उत्तर देत आहेत। तर आपल्याला वाटेल की अरे अर्जुन प्रश्न विचारतो तर भगवंतांनी दिलेले उत्तर अर्जुनासाठी आहेत, डॉक्टरांनी दिलेले उत्तर या प्रश्न विचारणाऱ्यासाठी आहेत का? नाही, प्रेक्षकांसाठी आहे। ज्याप्रमाणे हा प्रश्न विचारणारा प्रेक्षकांच्या वतीने डॉक्टरास प्रश्न विचारतो त्याचप्रमाणे अर्जुन आपल्या सर्वांच्या वतीने भगवान श्रीकृष्णास प्रश्न विचारतो। आणि ज्याप्रमाणे डॉक्टरांनी दिलेले ज्ञान अर्जुनाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसाठी आहे, त्याचप्रमाणे भगवान कृष्णांनी दिलेले गीतेचे ज्ञान अर्जुनाच्या माध्यमाद्वारे आपण सर्वांसाठी आहे। म्हणून भक्तियोगाचा जो मार्ग गीतेमध्ये दिलेला आहे आपण सर्वांनी अंगीकार करायला हवा. भक्तियोगाचा मार्ग आपण कसा अंगीकार करू शकू? सर्वप्रथम भगवंतांचे नाम जप करणे व नाम कीर्तन करणे. दुसरे भगवंतांच्या भक्तांचा सत्संग करणे. जेव्हा आपण भगवंतांचा संग करू तेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि हे ज्ञान आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवू शकू. तर भगवंतांच्या सत्संगामध्ये या, भक्तियोगाविषयी आणखी ज्ञान प्राप्त करा आणि आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. हा खरा जन्माष्टमी सोहळा आहे. भगवंत जे लक्ष्मींद्वारे सेवित आहेत ते आपले वैकुंठ लोक सोडून आपल्यासाठी येथे येतात आणि भक्तियोगाचा मार्ग देतात. आपण कमीत कमी या मार्गाचा स्वीकार करूयात आणि कृतज्ञ होऊन भगवंतांची भक्ती करूयात. हा खरा जन्माष्टमी सोहळा आहे. तर माझे आपल्या सर्वांचे निवेदन आहे, आपण काही लोक इथे आलात, पहिल्यांदा आले आहात, यू हॅव दर शनिवारी इथे संध्याकाळी 7 वाजता सत्संग कार्यक्रम होतो. डॉक्टर अशोक पोद्दार अक्रूर प्रभू, वास्तविक मला फार लाज वाटते आहे त्यांच्या समोर बसून बोलण्याची. ते फार महान वैष्णव आहेत, शिवाय त्यांची मराठी अगदी अस्खलित आहे. त्यांच्या समोर बसून मला मराठी बोलण्यात लाज वाटते की नाही. तर सर्वांच्या चरणांप्रती हे निवेदन मी करतो की दर शनिवारी इथे सत्संग कार्यक्रम होतो, इथे या, हे ज्ञान प्राप्त करा, भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करा. भक्तियोग हा कसा सर्वव्यापक व्यावहारिक मार्ग आहे हे जाणून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये हा मार्ग उतरवण्याचा प्रयास करा. अशा रीतीने वास्तविक या जन्माष्टमी महोत्सवाचे आपण आपल्या आयुष्यामध्ये लाभ प्राप्त करू शकू. तर संक्षिप्त थोडक्यात जर आजचे प्रवचन आपल्याला पुन्हा सांगायचे असेल तर लक्षात ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपण चर्चा केली की मानव जीवनाचे ध्येय काय आहे. असतोम सत्गम तमसोम ज्योतिर्गम मृत्योर्म अमृतम गम. आणि मग प्रभुपादांनी सांगितले की जर आपल्याला या जगातून त्या जगाकडे जायचे असेल तर प्रभुपाद म्हणाले ज्याप्रमाणे एका गाढवाला आपण तळ्याकडे नेऊ त्याचप्रकारे आपणासही भगवतधामाकडे जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक आहे रसाळ गाजर दाखवा, दुसरे आहे त्याच्या कानात ओरडा, तिसरे आहे छडीने चोपून काढा. त्याचप्रमाणे पहिला मार्ग आहे भगवंतांच्या सौंदर्याकडे आकृष्ट होणे, दुसरा मार्ग आहे भगवंतांचे नाम कीर्तन व श्रवण करणे, आणि तिसरा मार्ग जो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नका, मायेच्या छड्या खाणे, दुःख भोगणे, संकटातून जाणे आणि मग भगवंतांचा आश्रय घेणे. तर भगवंत या जगामध्ये येतात हेच ज्ञान देण्यासाठी, गीतेचे ज्ञान देण्यासाठी, जे केवळ अर्जुनासाठी नाही आपण सर्वांसाठी आहे. तर आपण सर्व या गीतेच्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यामध्ये लाभ घेऊयात आणि भगवंतांच्या धामी पुन्हा जाऊयात. हरे कृष्ण.